105.5 रेड एफएम वर 8:18 झाले. तर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये कॉर्पोरेट हंगामा, कॉर्पोरेट हंगामाची कालची ऍक्टिव्हिटी. आहा हा हा, सिन्नरला एक कंपनी आहे, फार सुंदरसा माहौल असतो तिकडे. ग्लेनमार्क नाव आहे कंपनीचं. अँड वहां पे हम लोग कल गए थे. कसले धमाल लोक, अरे बाप रे, कसला एन्जॉय. वारे वारे वा. एक व्हिडिओ मी आज माझ्या फेसबुक पेजवर पोस्ट करणार आहे. झाले झिंग 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 झिंगाट. वार काय झिंगाट, सगळेजण नाचत होते आणि कसला तो माहौल होता. वारे वा, एनर्जी विचारायचंच नाही. ग्रेट. अशा पद्धतीनं कॉर्पोरेट हंगामाची सांगता झालेली आहे कालच्याला. आणि एकूणच आता आजचा दिवस थोडासा असा रिता रिता वाटणार आहे, कारण आता आज काय, कुठे जायचं, काय करायचं, या सगळ्या विचारांमधून आहे ना पुढची ॲक्टिव्हिटी डिझाईन होणार आहे. थोड्याच दिवसांमध्ये काहीतरी स्पेशल रेड एफ एम 93.5 आणखीन घेऊन येईल. वो क्या होगा आपको यहीं पे पता चलेगा, है ना. इंटरनेशनल विलेजर से डोप शोप सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.